नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भांडुप इथल्या बस दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या अपघातात ज्यांनी आपल्या कुटुंबियांना गमावले आहे त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरील संदेशातून केली आहे. रात्री झालेल्या बेस्ट बस अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 9 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना स्वतंत्र लढणार आहेत. शिवसेना नेते तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. युती संदर्भात दोन्ही पक्षांमध्ये 9 बैठका झाल्या मात्र भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांमुळे युती तुटल्याचा आरोप शिरसाट यांनी केला तर भारतीय जनता पक्ष युतीसाठी तयार होता. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेच्या निरोपाची वाट पाहिल्याचं भाजप नेते तथा मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. शिवसेनेमुळेच युती तुटल्याचं प्रत्युत्तर सावे यांनी दिलं. पुण्यातही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षानं स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत जागा वाटपावर संमती झाली नाही त्यामुळे शिवसेना पुण्यात स्वतंत्रपणे महापालिकेची निवडणूक लढणार असल्याचं स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतील माजी नगरसेविका स्नेहल जाधव आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुधीर जाधव यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मीरा भाईंदर महापालिकेसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत तसंच दोन्ही पक्षातील नाराज उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. भारतीय नौदलाची ऐतिहासिक नौका INA कौंडिन्य काल गुजरातमधील पोरबंदर इथून मस्कत आणि ओमानच्या दौऱ्यासाठी रवाना झाली. भारतातच निर्मिती करण्यात आलेली ही नौका प्राचीन भारतीय सागरी परंपरेनुसार तयार करण्यात आली असून भारताच्या समृद्ध सागरी वारशाला पुन्हा उजाळा देणं हा या प्रवासाचा मुख्य उद्देश आहे. या ऐतिहासिक मोहिमेत नौदलाचे 4 अधिकारी आणि 13 कर्मचारी सहभागी आहेत. या प्रवासामुळे भारत आणि ओमानमधील ऐतिहासिक सागरी संबंध सांस्कृतिक देवाणघेवाण आणि मैत्री अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या उपक्रमाचं कौतुक करत संपूर्ण पथकाला शुभेच्छा दिल्या आहेत. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि BNP अध्यक्षा खालिदा जिया यांचं आज सकाळी ढाका येथील रुग्णालयात निधन झालं. त्या 80 वर्षांच्या होत्या. 2 वेळा पंतप्रधान राहिलेल्या खालिदा जिया या अनेक दशकांपासून बांगलादेशच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व होत्या आणि त्यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNP अध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं. आजची शेती श्रमाधारित न राहता तंत्राधारित राहिल्यास वेगाने विकास करणे शक्य असल्याचं मत कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी व्यक्त केलं. अकोला इथल्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या राज्यस्तरीय अॅग्रोटेक 2025 या कृषी महोत्सवात कृषी प्रदर्शन पुष्प प्रदर्शन आणि चर्चा सत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालावर गाव पातळीवरच प्रक्रिया केल्यास त्यांच्या उत्पन्न वाढीसोबतच शाश्वत शेती विकासाचे ध्येय साध्य होऊ शकते असं मांढरे यावेळी म्हणाले. डॉ पंजाबराव देशमुख यांच्या 127व्या जयंती दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या 3 दिवसीय महोत्सवाचा काल समारोप झाला. नाताळ सुट्ट्या नववर्ष आणि शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 4 वाजेपासून भाविकांसाठी खुलं राहणार आहे तर वणी इथलं श्री सप्तशृंगी देवीचं मंदिर 24 तास खुलं राहणार आहे. आजपासून 4 जानेवारी दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं मंदिर देवस्थानच्या वतीनं सांगण्यात आलं. दरम्यान गेल्या 5 दिवसात वणी येथील सप्तशृंगी गडावर सुमारे 2 लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. BSE निर्देशांक 94.55 अंकांनी घसरून 84,699 सुरू झाला तर निफ्टी निर्देशांक 1.20 अंकांनी घसरून 25,940.90 अंकांवर सुरू झाला. भारत आणि श्रीलंकेदरम्यान महिला T20 क्रिकेट मालिकेतला आज 5वा आणि शेवटचा सामना खेळवण्यात येणार आहे. तिरुअनंतपुरम इथं सायंकाळी 7 वाजता सामना सुरू होणार आहे. भारतीय महिला संघानं 5 सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.